नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना आयटीएच्या 81व्या सर्वसाधारण सभेला संबोधित करणार आहेत. नवी दिल्ली इथं भारत मंडपममध्ये कालपासून या सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. जागतिक पातळीवर हवाई क्षेत्राला भेडसावत असलेल्या समस्यांवर यात उहापोह होत आहे. 42 वर्षांनंतर भारत आयटीएच्या सर्वसाधारण सभेचं यजमानपद भूषवत आहे. या परिषदेसाठी जागतिक हवाई वाहतूक उद्योग क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक, सरकारी अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासह 1600 जास्त प्रतिनिधी एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅराग्वेचे अध्यक्ष सॅन्टियागो पेना पॅलासिओस यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर संबंधांचा नव्यानं आढावा घेतील असं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. पॅराग्वेचे अध्यक्ष आजपासून 3 दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. पेना यांची ही पहिलीच भारत भेट आहे तर पॅराग्वेच्या अध्यक्षांची दुसरी भारत भेट आहे. भारतीय तंत्रशास्त्र संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरचा पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई एडव्हान्स परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. रिझल्ट 25.jeeadv.acin या वेबसाईटवर निकाल पाहता येईल. जेईई एडव्हान्स ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इतर सहभागी तांत्रिक शिक्षण संस्थांमधील पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा आहे. विविध देशांमध्ये गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ इजिप्तची राजधानी कैरोमध्ये दाखल झालं. भाजप नेते रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ फ्रान्स, इटली आणि डेन्मार्कचा दौरा आटोपून लंडनला पोहोचलं आहे. याशिवाय भाजप खासदार बैजयंत पांडा यांचं शिष्टमंडळ सध्या अल्जेरियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. तर द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ स्पेनमधल्या माद्रिद इथं पोहोचलं आहे. विकसित कृषी संकल्प अभियानाच्या चौथ्या दिवशी काल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उत्तर प्रदेशातील मेरठ इथं शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी शास्त्रज्ञांसह त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ही भेट घेतली. शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींची माहिती देणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं चौहान यांनी सांगितलं. सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांमध्ये अत्याधुनिक सुविधा देणार असून राज्यातील 125 वसतीगृहांसाठी 1200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असं प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी काल केलं. सांगली जिल्ह्यातील मिरज इथं शासकीय वसतीगृहांच्या नूतन इमारतींचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भविष्यात भाडेतत्वावरील वसतीगृह शासकीय इमारतीत व्हावीत यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मस्थानी सांगली जिल्ह्यात वाटेगाव इथं राष्ट्रीय दर्जाचं भव्य स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद शिरसाट यांनी जाहीर केली आहे. स्मारकाच्या जागेची पाहणी करून 15 दिवसात ताब्यात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. या स्मारकामुळे अण्णाभाऊ साठे यांचं कार्य आणि विचार पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला. ईशान्येकडील राज्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्रिपुरा, मणिपूर, सिक्कीममध्ये रस्ते जलमय झाले आहेत तर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा आणि तिस्ता नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्याकडून सतत मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान सध्या राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याच्या कृषी विभागानं पुन्हा एकदा दिला आहे. तर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात 8.3 मिलीमीटर तर विभागात 8.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नॉर्वे इथल्या बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेता डी गुकेशनं मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. क्लासिकल प्रकारात गुकेशचा कार्लसनवर हा पहिलाच विजय आहे. शेवटच्या टप्प्यात असलेल्या स्पर्धेत गुकेशच्या विजयामुळे विजेतेपदाची शर्यत आणखी चुरशीची झाली आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज संघादरम्यान होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाबच्या संघाने मुंबई इंडियन्सचा 5 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात 203 धावा केल्या. पंजाब किंग्जने 5 गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.